नमस्कार मंडळी, मी वसुधा पटवर्धन श्री दिवाकर कारखानीस यांची एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अर्थ. डॉक्टर मालशेकरांचं अध्यक्षीय भाषण संपलं आणि सभागृहातील सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. अटलांटातील ते अधिवेशन एक अविस्मरणीय घटना होती. डॉक्टर मालशेकर तत्वज्ञानी नव्हते की राजकारणी नव्हते, ते संशोधक होते. भारतातील संशोधन कार्यात त्यांनी बहुमोलाची भर घातली होती. पण त्यांचं भाषण रुक्ष नव्हतं. अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यांचा साधेपणा आणि कमालीचं प्रांजल प्रतिपादन श्रोतीवर्गाचं मन हिलावून टाकून गेले. गर्दीतून वाट काढत अर्चना आणि तिची मैत्रीण प्रतिभा कशाबशा सभागृहाच्या बाहेर पडल्या. दोघींनाही सपाटून भूक लागली होती. जेवणाच्या हॉलमधून जिभेला पाणी आणणारे वास दरवळत होते. आत जाण्यासाठी मोठी रांग लागली होती. अर्चना आणि प्रतिभा रांगेत उभ्या राहिला. दारावरच्या स्वयंसेवकानं त्यांची जेवणाची कूपन्स घेतली. डिशेस भरून दोघी एका रिकाम्या टेबलाकडे वळल्या. त्या आता टेबलावर बसणार इतक्यात मागून एका बाईचा हात धपकन प्रतिभाच्या पाठीवर पडला आणि अत्यानंदाचा एक चित्कार दोघींच्या कानावर आदळला. अय्या प्रतिभा, अगं तू इकडे कुठे? जणू प्रतिभा अचानक मंगळावरून आत्ताच येऊन टपकली होती. हा भसाडा आवाज एका धष्टपुष्ट ओळखीच्या पुरंदरीचा होता हे लगेच प्रतिभाच्या ध्यानात आलं. म्हणजे आम्ही येऊच नाही की काय अशा कार्यक्रमाना? का तुलाच मक्ता दिला असली अधिवेशन अटेंड करण्याचा? भामिनीबाई, मागे वळून प्रतिभा मोठ्यांदी म्हणाली. इश्य, अगं चार चौघात काय म्हणतेस मला भामिनीबाई? चांगलं माझ्या नवऱ्यानं संध्या नाव ठेवलं आहे माझं, लक्षात आहे ना काकूबाई? अगं थट्टा केली तुझी जराशी. पुण्याला नाही का आपण कॉलेजमध्ये एकमेकींना टोपण नावानं हाक मारत होतो? तू होतीस भामिनी आणि ती सुलभा मंत्री, ती ढालगस भवानी. हो, आणि तू होतीस बिनकाष्ट्याची काकू, संध्यानं आठवण करून दिली. अगं ते जाऊ दे, पण ही कोण तुझ्याबरोबर चटक चांदणी? चांदणीसारखी आहे खरंच, पण चटक चांदणी आहे की नाही ते नाही बाई मला ठाऊक. हसत हसत प्रतिभानं अर्चनाकडे बघितलं आणि तिच्या शेजारच्या खुर्चीवर आपली डिश घेऊन बसली. ए संध्या, तुझ्याबरोबर कुणी आहे का गं टेबलावर सोबत बसायला? नाही, शांताराम बापू वगैरे? माझ्याबरोबर सोबत बसायला? अगं काय चेष्टा करतेस की काय माझी? या विशाल देहाबरोबर जेवायला बसायचं धाडस कोण करणार आहे? कधी कधी माझा नवरा अविनाश बसतो, पण घाईत आलेल्या भटजीसारखा पळी पंचपात्र टाकून अर्ध्या जेवणावरून उठून जातो. कीव येते मला त्याची. ते जाऊ दे, मी तुमच्या टेबलावर बसले तर चालेल ना? टेबलावर नको बसू, टेबल मोडेल. तू आपली टेबलाच्या बाजूला खुर्चीवर बस, प्रतिभानं टोमणा मारला. एशी चावट मेली, बघून घेईन तुला एक दिवस. संध्या पुटपुटली आणि दोघींच्या टेबलाशी मोकळ्या खुर्चीवर आपली डिश घेऊन बसली. आता बोल, काय या नव ब्युटीचं? ऐश्वर्या माधुरी वगैरे नाही आहे ना? नाही नाही, माझं नाव अर्चना, मिसेस अर्चना पाठारे. आम्ही सॅन होजेला असतो, अर्चनानं स्वतःची ओळख करून दिली. तिघींच्या गप्पा सुरू झाल्या. काय गं अर्चना, तुझं सासरचं नाव पाठारे, मग तुझं माहेरचं नाव काय? संध्याने प्रश्न केला. मी माहेरची कोठारे, विद्या कोठारे. असं म्हणजे पाठारे प्रभू की पाच कळशी? संध्यानं खोदून विचारले. अगं संध्या, तुला कशाला या चांभार चौकशा? पाठारे प्रभू असो की रोज संध्येबरोबर पंचगंड पिणारा कोबरा असो, तुला कशाला या उचापती? तुझ्या नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधतेस की काय? भले माझा नवरा दुसरी बायको शोधेल, माझ्याशी गाठ आहे म्हणावं बिश्चात लागली दुसरी बायको घरात आणून ठेवायची. नाही, मला वाटलं तू अगदी कुळाशिळाची चौकशी चालवली होतीस या अर्चनाची म्हणून. नको नको, काही वाटायला नको हो तुला काकूबाई, संध्याने टोला लगावला. बरं का गं अर्चना, ही संध्या चिटणीस, अविनाश चिटणीसची बायको. ती आहे नागपूरची, पण सारखी भटकत असते. हिंदुस्तान ते अमेरिका सारख्या फेऱ्या चालू असतात हिच्या. प्रतिभानं संध्याची ओळख करून दिली. अर्चना मधूनमधून रोखून पाहत होती संध्याकडे. तिचं बोलणं, मोठ्यानं गडगडून हसणं याचं तिला कौतुक मिश्रित आश्चर्य वाटत होतं. तिच्याच वयाची असेल, साधारण 40 आसपास. मोठी दिलखुलास आणि मोकळ्या स्वभावाची वाटली तिला. सारी स्थूल माणसं अशीच गमतीदार आणि निर्मळ मनाची असतील का? अर्चनाला उगाच वाटलं. काय ग संध्या, आहे कुठे नवरा सध्या? अधिवेशनात दिसला नाही तो? प्रतिभानं विचारलं. खरं सांगू, मला माहीत नाही. तो सारखा फिरत असतो धंद्याच्या निमित्तानं. आज इथे, उद्या लंडनला, परवा ॲम्स्टरडॅमला. त्याला अशा अधिवेशनात वगैरे बिलकुल इंटरेस्ट नाही. तो हो आणि त्याचं काम, संध्यानं सांगून टाकलं. अगं पण करतो तरी काय अविनाश? प्रतिभानं विचारलं. तो करतो डील्स. भारतातल्या कंपन्यांना भांडवल मिळवून देणं, भागीदार गाठवून देणं, मर्जर्स, टेक ओव्हर्स असे अनेक उद्योग चालू असतात त्याचे. भिंगरीसारखा फिरत असतो जगभर. अगं पण तुझा मुलगा तपन, तो कुठे असतो? मोठा झाला असेल आता, नाही तो? प्रतिभानं चौकशी केली. बाईसाहेब चांगला घोडा झालाय, 12 कौतुकानं संध्या बोलली. आम्ही आहोत चिटणीसपुऱ्यात नागपूरला. माझ्या सासूबाई असतात आमच्याजवळ. आमचं एकत्र कुटुंब आहे अद्याप टिकून. किती भरभर वर्ष निघून गेली नाही? आपली 40 पण आली. प्रतिभानं एक दीर्घ निश्वास टाकला. तूच एकटी राहिलीस बाई लग्नापासून आपल्या ग्रुपमधली, संध्या सहानुभूतीने म्हणाली. चालायचंच, सगळ्यांचं आयुष्य काही सुतासारखं सरळ जात नाही. हो की नाही ग अर्चना? प्रतिभानं अर्चनाला बोलण्यात ओढलं. खरंय तुझं म्हणणं. बरं जाऊ दे तो विषय, मला खोलीत जाऊन थोडी विश्रांती घ्यायची आहे. येतेस का? अर्चनानं विचारलं. झालीस वाटतं बोअर इतक्यात. बरं बरं, तू जा पुढे, मी येते हिच्याशी 4 गप्पा मारून, प्रतिभा बोलली. अर्चना उठली. जाता जाता तिने संध्याचा हात हातात घेतला. थोड्या वेळ तिचा हात संध्याने तसाच धरून ठेवला आणि हलकेच दाबून सोडून दिला. अर्चनाने आपली खायची पेपर डिश कचरापेटीत टाकली आणि बाय करून ती आपल्या हॉटेलच्या खोलीकडे निघाली. प्रतिभा आणि संध्या अद्याप त्याच टेबलापाशी बसल्या होत्या. क्षणभर प्रतिभाकडे एकटक पाहून संध्या म्हणाली, प्रतिभा मला एक सांग बरं, अर्चनाला काही मुलबाळ आहे का ग? प्रतिभा जरा आश्चर्यचकित झाली तिचा प्रश्न ऐकून. हो आहेत ना, तिला 2 मुली आहेत, स्मिता आणि श्रेया. स्मिता असेल 11 आणि श्रेया 8. दोन्ही पोरी चुणचुणीत आहेत, हुशार आहेत हं अगदी, पण अर्चनाचं रूप काही घेऊन नाही आल्या, अगदी वडिलांवर गेलेत. असं मला ती काही तितकी आनंदी दिसली नाही. काहीतरी खुपत आहे, डास्त आहे तिच्या मनात असं मला वाटतंय. शहाणीच आहेस तू, चांगली सुखात आहे ती. सॅन हजीला चांगलं मोठं घर आहे, नवरा आहे, खूप पैसे मिळवतो हा अभिजित. अगं मोठं घर, पैसा आणि मुलंबाळं असली म्हणजेच बाई सुखी असते असं नाही ग, संध्या गंभीरपणे म्हणाली. फार मनकवडी झाली आहेस बाई तू, मला नाही कळत तू काय म्हणती असते. रागावू नकोस प्रतिभाशी. आठवतं माझ्याशी ओळख करून देताना अर्चना कशी रोखून बघत होती माझ्याकडे? नाही बाई, एवढं बारीक लक्ष नव्हतं माझं तिच्याकडे. आणि बघितलं तिने तुझ्याकडे रोखून तर काय ग बिघडलं? काटे तर नाही ना टोचले तुला? तसं नाही ग, कसं एक्सप्लेन करावं ते समजत नाही आहे तुला. पण एक मात्र निश्चित, तिनं जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा तिला काहीतरी आठवत असावं असा मला भास झाला. काहीतरी शोधती असं मला भासलं. कधी कधी आपण पाण्याच्या डोहाजवळ उभं राहून तळाशी काय दिसतं यासाठी दृष्टी लावून बसतो. काय हेतू असतो आपला ते समजत नाही, आणि तीच अहेतुक दृष्टी आज मी पाहिली. बरं बाई, जाते मी आता तिच्या पाण्याचा तळ शोधायला, प्रतिभा चेष्टेने म्हणाली. जाऊ दे, माझं मन जरा अस्वस्थ झालं इतकंच त्यावेळे. दॅट्स ओके. अरे छा, 3 आले, बोलता बोलता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. ए चल मी निघते हा आता, परत भेटू हा, चल. इतकं बोलून संध्या हळूहळू पावलं टाकीत निघून गेली. प्रतिभा पण उठली. अर्चना खोलीवर आली आणि पलंगावर आडवी झाली. तिच्या हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून लेक लनीरचा प्रचंड जलाशय दिसत होता. ती पलंगावरून उठली आणि खिडकीशी आली. समोरच्या लेक लनीर अनेक लहान मोठ्या बोटी तरंगत होत्या. अर्चना एकटक बोटीकडे पाहत होती आणि जीवनातला एक एक प्रसंगही आठवत होती. 16 वर्षापूर्वी ती नागपूर एक्सप्रेसनं मावस बहिणीच्या लग्नाला जायला निघाली. तिचा भाऊ वसंता तिला दादरला पोचवायला आला होता. तिचं तिकीट 1 वर्गाचं होतं. ती डब्यात शिरली आणि खिडकीजवळच्या रिझर्व सीटजवळ बसली. बाहेर हात काढून ती वसंताशी बोलत होती. गाडी सुटली. सामान लावण्यासाठी ती मागे वळली. त्या लहानच्या डब्यात 3 किंवा 4 प्रवासी होते. त्यात एक घागरेवाली बाई होती. तिने घुंगट घेतला होता. तिच्याबरोबर राजस्थानी पैरण घातलेला एक बाप्या होता. दुसऱ्या टोकाला काळी टोपी घातलेले एक 50 गृहस्थ नवाकाळ वाचत होते. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एक तरुण कसले तरी इंग्रजी मासिक चाळत होता. गोरापान, शिडशिडीत आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचा हा तरुण शांतपणे अर्चनाकडे पाहत होता. तिनं आपली सुटकेस उचलली आणि सीटच्या वरच्या लॉफ्टवर ठेवण्याचा प्रयत्न केला. सुटकेस जड होती. तो तरुण चटकन उठला आणि त्याने ती सुटकेस नीट जागेवर ठेवली. थँक्स, थँक्यू सो मच, अर्चना मोकळेपणाने म्हणाली. इट्स ओके, तो म्हणाला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. ती पण जागेवर बसली आणि खिडकीतून मागे पळणारी झाडे आणि शेती पाहत बसली. कसे बसे ती आपले भुरभुरते केस आवरायचा प्रयत्न करत होती. तिला कंटाळा आला. ती मागे वळली आणि सहज तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आणि त्याच वेळी तो पण तिच्याकडे रोखून पाहत होता. ती किंचित हसली. तो पण हसला आणि आपल्या जागेवर उठून तिच्या सीटजवळ आला. तिच्या बाजूची सीट मोकळी होती. ती म्हणाली, बसा ना पण, अगदी निसंकोचपणे बसा. थँक्स, माझं नाव अविनाश चिटणीस. मी नागपूरला असतो. कामानिमित्तानं मुंबईला गेलो होतो. असं मी पण नागपूरला निघाली आहे मावस बहिणीच्या लग्नाला. प्रथमच नागपूर पाहणार आहे ना मी. नागपूर छान आहे, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. हो, आवडायलाच पाहिजे. पुलंनी काय कौतुक करून ठेवलंय नागपूरच्या आदरात इत्याचं, अर्चना मनापासून बोलत होती. आणि नागपूरची संत्रीसुद्धा, अविनाश हसला. हो, जी मुंबईत स्वस्त मिळतात नागपूरपेक्षा, अर्चना खिदळली. दोघेही मनापासून हसले. गप्पा मारीत त्यांचा प्रवास सुरू होता. इटारसी केव्हा गेलं ते कळलंच नाही. संध्याकाळचा वारा अंगाला झोंबू लागला तेव्हा अर्चना उठली आणि सुटकेस मधून तिने स्वेटर काढला. अविनाश उठून आपल्या जागेवर जाऊन बसला. अर्चना नको नको म्हणत असताना सुद्धा अविनाशनं दोघांच्या रात्रीच्या जेवणाची ऑर्डर खानसाम्याला दिली. जेवल्यानंतर दोघेही आपापल्या बर्थवर झोपायला गेले. बराच वेळपर्यंत अर्चनाला झोपच येत नव्हती. पुन्हा पुन्हा अविनाशचे विचार मनात येत होते. मालगुजार चिटणीस घराण्यातला हा उमदा तरुण जितका आकर्षक होता तितकाच तो सोज्वळ आणि सरळ मनाचा वाटला तिला. स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची चांगली जाणीव असल्यामुळे आपल्या आवाक्याबाहेरची ही संधी आहे असं तिला प्रामाणिकपणे वाटत होतं. ओढाळ मन कबूल करायला राजी नव्हतं, पण मनोरे रचायला काही पैसे लागत नाहीत. तिचा डोळा केव्हा लागला कळलं सुद्धा नाही. डोळे चोळत चोळत ती सकाळी जेव्हा उठली तेव्हा समोरच्या बर्थवर अविनाश हसत हसत तिच्याकडे पाहत असलेला तिला दिसला. तिला लाजच वाटली. हसून अविनाश तिला म्हणाला, मला वाटलं की आता तुम्हाला गदगदून हलवावं लागणार की काय जागं करण्यासाठी. अर्चनाला वाटलं की त्याला म्हणावं, करायचं होतं मला हलवून जागं. तिने तो मोह आवरला आणि झटकन बर्थवरून खाली उतरून बाथरूमकडे पळाली. लग्न आटपलं. काही दिवस ती नागपूरला राहणार होती. तिला नागपूर पाहायचं होतं. अचानक तिला एका दुकानात अविनाश दिसला. तिची छाती उगाचच धडधडायला लागली. त्याला चुकवावं कसं हे कळण्याच्या आधीच अविनाशनं तिला पाहिलं. तो जवळ आला आणि म्हणाला, ओळखलं का मला? आपण गाडीत भेटलो होतो. हो ना, कसं ओळखणार नाही मी तुम्हाला, ओळखलं की. झालं ना लग्न व्यवस्थित? हो झालं, सर्व छान पडलं. मग आता पुढचा काय कार्यक्रम? केव्हा परत जाणार मुंबईला? कार्यक्रम तसा काही खास नाही, तुमचं नागपूर पाहून झालं की जाणार परत. अरे वा, नागपुरी पाहुणचार घेतल्याशिवाय? नाही भैया, ये नाही चलेगा. आमचा नागपुरी वडाभात खाल्ल्याशिवाय आम्ही मेहमानाला मुळी सोडणारच नाही. आमचा रिवाजच नाही तो. त्याची मधून मधून हिंदी शब्द वापरण्याची लकब पाहून तिला हसायलाच आलं. ती म्हणाली, मी पण विचार करून राहिले आणि तुम्ही पण बेहद आग्रह करून राहिलाय, म्हणून मी तुमचं आमंत्रण स्वीकारून राहिले भैया. दोघेही खो खो करून हसत सुटले. पुढच्या 3 आठवड्यात अविनाश आणि अर्चना एकमेकांना चांगले ओळखू लागले. दोघांच्या सर्वच आवडीनिवडी जरी सारख्या नसल्या तरी तडजोडीला खूप वाव होता. अविनाश जितका शांत होता तितकाच तो संयमी होता. अर्चना जरी खूप सुंदर होती तरी दोघांनीही शिष्टाचार आणि सभ्यतेचे अडसर बाजूला केले नाहीत. जोडीदार म्हणून एकत्र येण्याची एकमेकांबद्दलची ओढ जाणवत होती दोघांना. पण घाई न करता योग्य वेळ येण्याची वाट पाहण्याचं त्याने ठरवलं. अर्चनाचं MS शेवटची टर्म पूर्ण व्हायची होती. अविनाश त्याच्या कारखान्याच्या कामासाठी अमेरिकेला जाणार होता. शिवाय कारखान्याचा व्याप वाढवण्याची योजना अमेरिकेतील काही भांडवलदारांसमोर मांडायची होती. पुढचे 6-8 महिने तो खूप कामात असणार होता. त्यामुळे दोघांनीही लग्नाचा निर्णय घेण्यासाठी सबुरी करायचं ठरवलं. अर्चना परत मुंबईला आली. पूर्ववत आयुष्य सुरू झालं. फरक एवढाच पडला की अविनाशच्या सहवासानं आणि उत्तेजनामुळे तिने MSc कसून अभ्यास करायचं ठरवलं. आणि अचानक एक दिवस तिला तिच्या भावाचा वसंताचा फोन आला. तिच्या बाबांना झोपेत स्ट्रोक आला होता. ती लगेच मुंबईला आली. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलं होतं. डॉक्टरी उपाय चालू होते, परंतु अर्धांगवायूच्या प्रचंड झटक्यामुळे बाबांचे उजवे अंग पूर्णपणे निकामी झाले होते आणि त्यांची वाचा अस्पष्ट आणि जड झाली होती. कुटुंबावरचा हा आघात असह्य होता. तिच्या आईच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. लुळे पांगळे बाबा घरी आले. आई आणि मुलगी अहोरात्र सेवा करत होत्या. तुटपुंजी शिल्लक हा हा म्हणता संपून गेली. पैशाचा उन्हाळा भासू लागला. ही अडचणीची परिस्थिती अविनाशला सांगणं तिला उचित वाटत नव्हतं. आणि कोणत्या अधिकाराने ते अविनाशकडे मदत मागणार होती? बाबा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तिने अविनाशला कळवलं होतं आणि तो एकदा घरी सुद्धा येऊन गेला होता. अर्थात ती भेट औपचारिकच होती म्हणा. आणि त्यानंतर अविनाश परत अमेरिकेला गेला होता कामासाठी. पावसाळ्याचे दिवस होते. नैऋत्येकडून येणारा वारा अंगाला झोंबत होता. त्यात पावसाने झोड उठवली होती. सकाळीच अंधारून यायचं, गुदमरल्यासारखं व्हायचं. जेमतेम छत्री डोक्यावर असायची. घरापासून स्टेशनपर्यंत जाई तो साडी भिजून चिंब व्हायची. तशीच ती गाडीने ऑफिसला जायची. नशिबानं टाटा रिसर्च सेंटरला तिला नोकरी मिळाली होती. ऑफिसनं तिला MSc पूर्ण करण्यासाठी काही जादा सवलतीही दिल्या होत्या. वसंत बँकेत नोकरीला होता म्हणून अगदीच चणचण नव्हती. बाबांच्या आजारपणाचा खर्च खूप झाला होता. फिजिकल थेरपीसाठी काही दिवस एक नर्स घरी येत होती, पण तिलाही बंद करावी लागली. रोजचे 100 रुपये परवडण्यासारखे नव्हतेच मुळे. हळूहळू बाबांची तब्येत आणखीन खालावत गेली. त्यांना अंतरुणातून उठता येईना, कुशी बदलता येईना, बोलता येईना. आई बिचारी त्यांचं सर्व काही करायची. घराचं घरपण तर केव्हाच निघून गेलं होतं. आणि एक दिवस वसंता हातात एक जाहिरात घेऊन आला. आई आणि अर्चनाला बोलावून तो म्हणाला, आई एका चांगल्या स्थळाची जाहिरात आली बघ टाइम्समध्ये, मुलगा आपल्यापैकी आहे आणि अमेरिकेला असतो. अरे पण अमेरिकेचा मुलगा म्हणजे त्याच्या अपेक्षा जास्त असणार, आपल्याला कसं झेपेल हे स्थळ. आई आपल्याला त्याच्या इतर अपेक्षा माहीत नाहीत, पण या जाहिरातीत फक्त चांगल्या घराण्यातली सुशिक्षित आणि दिसायला चांगली मुलगी पाहिजे अशी त्याची अट आहे. वय काय आहे त्याचं? अर्चनाने प्रश्न केला. एक्झॅक्ट वय नाही दिलं इथे, पण 30 आत आहे असं लिहिलंय. शिकलाय किती आणि काय करतो अमेरिकेत? आईनं विचारलं. इथून इंजिनिअरिंग करून गेलाय IIT मधून, आणि तिथं त्याने कम्प्युटर्समध्ये MS केलंय. नोकरी आहे आणि सध्या H1 व्हिसावर आहे असं लिहिलंय. काय गं अर्चना, तुला काय वाटतं, बघावा का प्रयत्न करून? पण आई बाबांची अशी स्थिती, काय करावं ते मला सुचतच नाही आहे. बाळ, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी, यांचा आजारपण कठीण आहे मला समजत का नाही, पण बेटा जगाचे व्यवहार काही थांबत नाहीत एका माणसासाठी. प्राक्तनात असेल तसं होईल. आणि बरं काही, हा मुलगा आला आहे फक्त 3 आठवड्यासाठी आणि लगेच लग्न करून परत जाणार आहे अमेरिकेला. वसंत म्हणाला, हे बघ मला असं वाटतं की आपण जरूर प्रयत्न करावा, पण अर्चना कबूल असली तर. आई उद्यापर्यंत मला वेळ दे, हरकत नाही ना रे वसंता? अगं हरकत कसली? हे बघ अर्चना ताई, तुझ्या संबंध आयुष्याचा प्रश्न आहे, मला कळतात तुझ्या भावना, जरूर विचार कर, आपण 1 नाही 2 दिवस थांबू. त्या संबंध रात्रीत अर्चनाचा डोळ्याला डोळा लागला नाही. अविनाश बद्दलचे विचार मन संत्रस्त करून टाकत होते. समजा मी हे नवीन प्रपोजल पाहिलं तर अविनाशशी मी प्रतारणा तर करत नाही ना, पण आमच्या काही लग्नाच्या आणाबाका झाल्या नव्हत्या, मग त्यात प्रतारणा कसली? आम्ही एकमेकांना भेटलो असो काही वेळा, आवडलाही होतो एकमेकांना, ओढही होती, पण ते सगळं अनिश्चित. आणि आता यावेळी अविनाश कुठे असेल? युरोपमध्ये आहे कुठेतरी, पण मला तर त्याचं ठावठिकाणही माहीत नाही, काय करू मी? पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. सकाळी ती उठली तेव्हा तिच्या डोक्यातील विचारांचा गोंधळ निरवला होता. जळमटे नाहीशी झाली होती. ऑफिसला जाण्यापूर्वी तिने आईला सांगितलं की हे नवीन स्थळ बघायला ती तयार आहे. आईने वसंताला ऑफिसमध्ये फोन केला. त्याने लगेच त्या मुलाला अभिजित नवलकरला फोन करून त्याची अपॉइंटमेंट घेतली आणि संध्याकाळी बॅगबेर एक्लेमेशनला ते तिघे भेटले. त्यानंतरचे 2 आठवडे चक्रीवादळासारखे निघून गेले. अभिजित खूप महत्वाकांक्षी पण मिळते जुळते घेणारा होता, त्यामुळे लग्नविधी थोडक्यात आटोपला. नवलकर कुटुंबसुद्धा मुंबईचेच, नाना चौकात राहणारे होते, समंजस आणि सुशिक्षित. अर्चनाचे बाबा फक्त लग्नाला येऊ शकले नाहीत, पण त्यांच्याही चेहऱ्यावर आनंदाची तकतकी आली. थरथरत्या हातानं त्यांनी पोरीचं मस्तक थोपटलं. तो मायेचा स्पर्श अद्याप भावतो म्हणाला. आज 15 झाली होती तिच्या लग्नाला. लग्नानंतर महिनाभरात बाबा गेले. आई धीराची म्हणून तिने सर्व काही सोचलं. बाबा गेल्यावर 15 अर्चना अमेरिकेला आली. काही दिवस ते न्यूयॉर्कला राहिले. तिला दिवस गेले. स्मिताचा जन्म झाला आणि अभिजितला कॅलिफोर्नियाच्या कम्प्युटर कंपनीने चांगली ऑफर दिली. तो कम्प्युटरच्या R&D क्षेत्रात होता आणि त्या क्षेत्रात त्याने चांगलं नाव कमवलं होतं. अर्चनाला कॅलिफोर्निया खूप आवडलं. प्रथम काही दिवस ते अपार्टमेंटमध्ये राहिले. लहानगी स्मिता वाढत होती. तिला सांभाळण्यात अर्चनाचा सबंद वेळ जाऊ लागला. त्याबरोबर अभिजितने सॅनहोजेला घर पाहिलं. घर छान होतं, पण किंमतही फार होती. अर्चनाला घर खूप आवडलं. अभिजितने तेच घर घ्यायचं ठरवलं. खर्चाचा मेळ घालण्यासाठी तो आणखी एका कंपनीत कन्सल्टिंग करू लागला. दिवसाचे 18 तास तो घराबाहेर राहू लागला. दिवस भराभर जात होते. मुलीचं संगोपन आणि घराची देखरेख यात अर्चनाला नोकरी करण्याची फुरसतच नव्हती. स्मिता 3 झाली आणि अर्चनाला परत दिवस गेले. दुसरी पण मुलगी झाली. अर्चना नाराज झाली पण अभिजितनं तिला समजावलं. पुन्हा एकदा चक्र सुरू झाले, तोच तो दिवस आणि तीच ती रात्र. विहिरीवरच्या रहाट गडग्यासारखी स्थिती झाली. आयुष्य इतकं रटाळवण असू शकतं याची तिला तोपर्यंत कल्पनाच नव्हती. अभिजित जास्त जास्त कामात गुरफटू लागला. मुंबईला तिच्या भावाचं लग्न ठरलं, पण ती लग्नाला जाऊ शकली नाही, कारण अभिजित कंपनीच्या कामासाठी चीनला गेला होता. तिनं आईला काही दिवस अमेरिकेत आणायचं ठरवलं, पण आईचे सांधे आखडले होते, ती येऊ शकत नव्हती. संसाराचा ताप काय असतो याची पूर्ण कल्पना तिला आली. माणूस सुखाच्या खोट्या आशेनं किती धावपळ करत असतो आयुष्यभर, पण खरंच काय या जगण्यात सुख आहे? कसली तरी अनामी खुरुहुरू तिला लागून राहिली होती. मुली वाढत होत्या आणि अभिजित दूर दूर जात होता, मनाने आणि शरीराने सुद्धा. हे असंच सगळ्यांच्या आयुष्यात असतं का? आणि आज तिला संध्या भेटली. तिला एकदम आठवण झाली शृंगारलेली झूल घातलेल्या हत्तीची. डुलत डुलत चाललाय तो, आणि वरच्या अंबारीत कोण बसलाय शिरेटोप घालून? अविनाश का अभिजित, का दोघेही बसलेत अंबारीत? तिला वाटलं की संध्या आणि अर्चना दोघी एकच आहेत, आणि अविनाश आणि अभिजित पण दोन्ही एकच. शरीरे जरी वेगळी असली तरी दोघांचा स्थायीभाव एकच नाही का? दोन्ही पुरुषच, संधी साधू, सुखलोलूप, स्वार्थी. फरक फक्त मानण्याचा. मग आपण तो माझा, फक्त माझा असं का म्हणतो? केवळ समजुती खातर का? मी अभिजितशी लग्न न करता जर अविनाशशी करते तर माझ्या आयुष्यात असा काय फरक पडला असता? कदाचित संध्याच्या जागी मी असते एवढंच. कदाचित संध्यालाही तोच अर्थ अभिप्रेत असेल का? शक्यता आहे. आणि अर्चना स्वतःशीच हसली.